आजचे दैनिक सुभक्ती परबोध 29 मे. देव नियमशास्त्रात प्रकट स्वतःच्या इच्छेविरुद्ध जातो तेव्हा तरी पण ते आपल्या पित्याचा शब्द ऐकेनात, कारण देवाला त्यांना मारून टाकायचे होते. 1 शमूएल 2:25. एलियाजर जेव्हा त्याच्या मुलांना त्यांच्या पापासाठी हटकत असे तेव्हा ते त्याच्या आज्ञेचे पालन करीत नसत. आमच्या जीवनासाठी या वचनाचे 3 अर्थ आहेत. 1. फार काळपर्यंत आणि अतिशय गंभीरपणे पाप करणे शक्य आहे की स्वतः परमेश्वरही पश्चाताप बुद्धी देणार नाही. म्हणूनच पावलाने म्हटले की आपण प्रार्थना आणि शिक्षण देण्याचे सर्व कार्य पार पाडल्यानंतर कदाचित देव त्यांना सत्याचे ज्ञान होण्यासाठी पश्चाताप बुद्धी देईल. त्यास पश्चाताप बुद्धी देईलच असे नाही. 2 तिमोथी 2:25. जेव्हा आपण पापाचे जीवन जगत असतो तेव्हा पश्चातापासाठी फार उशीर झालेला असू शकतो. 12:17 जसे यसावाबद्दल म्हटले आहे, त्याने जरी अश्रू ढाळून फार प्रयत्न केला तरी पश्चातापाची संधी त्याला मिळाली नाही. त्याचा त्याग करण्यात आला, तो पश्चाताप करू शकला नाही. याचा अर्थ हा नाही की जे लोक संपूर्ण आयुष्यभर पाप केल्यानंतर खरोखर पश्चाताप करतात त्यांचे तारण होऊ शकत नाही. ते नक्कीच तारण पाहू शकतात आणि पावतील. देव अत्यंत दयाळू आहे. वधस्तंभावरील चोराची आठवण करा. येशूने त्याला म्हटले, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. 23:43. 2. कधीकधी देव पाप करणाऱ्या व्यक्तीस योग्य ते करू देत नाही तरी पण ते आपल्या पित्याचा शब्द ऐकेनात, कारण देवाला त्यांना मारून टाकायचे होते. त्यांच्या पित्याचा शब्द ऐकेना म्हणजे जे योग्य ते त्यांना करावयास पाहिजे होते पण ते तसे करेनात. का? कारण देवाला त्यांना मारून टाकायचे होते. त्यांनी त्यांच्या पित्याची आज्ञा पाळली नाही. या मागे कारण हे होते की त्यांच्या बाबतीत देवाचे हेतू निराळे होते आणि त्याने त्यांना पाप आणि मृत्यूसाठी सोडून दिले होते. यावरून असे दिसून येते की असे समय आहेत जेव्हा देवाची पूर्वनियोजित योजना ही देवाच्या नियमशास्त्रात प्रकट झालेल्या इच्छापेक्षा वेगळी असते. 3. कधीकधी देवाची प्रकट इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपल्या प्रार्थना केल्या जात नाहीत, कारण देवाने आपल्या पवित्र आणि बुद्धिसंमत हेतूंसाठी काहीतरी वेगळे ठरवलेले असते. मला असे वाटते की त्याच्या मुलांचे परिवर्तन व्हावे म्हणून एलीने प्रार्थना केली आणि नक्कीच त्याला अशाच प्रकारे प्रार्थना करणे अगत्याचे होते. पण देवाने हे योजले होते की तो हफनी आणि फिनहास यांनी आज्ञा पाळू नये तर मारले जावे. जेव्हा असे काहीतरी घडते की जेव्हा एकीकडे आपण परिवर्तनासाठी परमेश्वराचा धावा करत असतो तेव्हा परमेश्वराचे उत्तर असे नसते, मी तुझवर प्रीती करीत नाही. त्याऐवजी उत्तर असे असते, या पापावर विजय न मिळवण्यामागे आणि पश्चाताप न करण्यामागे माझे बुद्धियुक्त आणि पवित्र हेतू आहे. तुला हे सर्व हेतू आता दिसत नाही. मजवर विश्वास ठेव, मी काय करत आहे हे मला माहीत आहे. मी तुझवर प्रीती करीतो.